श्लोक क्रमांक 20, परस्तस्मात् तु भावोन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति। तेथ सम विषम न दिसे काही, म्हणनी भूते हे भाष नाही, जेवी दूधची जाहलिया दही नाम रूप जाय, तेवी आकार लोपा सरिसे जगाचे जगपण भ्रंशे, परी जेथे जाहले ते जैसे तैसेची असे, तै तया नाव सहज अव्यक्त आणि आकारा वेळी तेची व्यक्त, हे एकास्तव एक सूचित एरवी दोन्ही नाही। जैसे आटलिया रूपे आटले पण ते खोटी म्हणिपे, पुढती तो घनाकारू हारपे जे वेळी अलंकार होती, ही दोन्ही जैसी होणी एकी साक्षीभूत सुवर्णी, तैसी व्यक्ता व्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई, ते तरी व्यक्त ना अव्यक्त नित्य ना नाशवंत, या दोही भावा अतीत अनादि सिद्ध, जे हे विश्वची होऊनी असे परी विश्वपण नासिलेनी न नासे, अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा, पाहेपा तरंग तरी होत जात परी तेथ उदक ते अखंड असत, तेवी भूता भावी न नाशत अविनाशजे, ना तरी आटतीये अलंकारी न आटते कनक असे जयापरी, तेवी मरतीये जीवाकारी अमर जे आहे।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये चांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। आज आपण स्वरूप पत्र मंजुषा या स्वरूपानंदांच्या साधकांना स्वरूपानंदांनी पाठवलेल्या पत्रांचा संग्रह म्हणजे स्वरूप पत्र मंजुषा। या ग्रंथामध्ये काही पत्र अत्यंत अंतरंग आहेत आणि त्यामध्ये स्वामीजींनी सोहम ध्यान साधने संबंधी मार्गदर्शन केलेलं आहे साधकांना गुरुबंधूंना। तेव्हाच्या काळी त्यातलं 51 क्रमांकाचं पत्र मी घेणार आहे। मागच्या वेळेला मी असं म्हटलं होतं की ही किती पत्र घ्यावीत असा मला जरा प्रश्न पडतो। अशा प्रकारची सुमारे 8-10 पत्र या ग्रंथामध्ये आहेत। त्याच्यावर मला काही जणांचे फोन आले, काही जणांनी समक्ष सांगितलं की जेवढं सांगितलेलं आहे त्याचा अंतरंग तुम्ही उलगडून दाखवतच आहात, तर ही सगळी पत्र घ्यायला हरकत नाही. मीही असा विचार केला की घाईघाईने कुठे जाण्याने आपण मिळवणार काय, जर आपण सांगतोच आहोत तर सांगोपांग आपण सांगूया, सर्व काही सांगूया. त्या तऱ्हेने माझ्या कल्पनेप्रमाणे आता हे पत्र घेऊन झाल्यानंतर आता अजून 4 ते 5 पत्र अतिशय अंतरंग साधना ज्याच्यामध्ये सांगितलेली आहे अशी इथून पुढे आपण घेऊ. याचा अर्थ किमान 1 महिना 1.25 महिना हा उपक्रम चालेल. आपल्याला घाई कसलीच नाहीये, तरी देखील मला मनातून आता घाई दासबोधामध्ये समर्थांनी जी सोहम साधना सांगितलेली आहे त्याच्यामध्ये प्रवेश करण्याची आहे खरं म्हणजे, पण अजून 1-1.5 महिन्यांनी आपण दासबोधावर समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलेली जी सोहम साधना आहे तिकडे वळणार आहोत. हे पत्र असं आहे, दिसते तेथे नाश पावते, नको तिथे अभिमान, मन लावी भ्रू मध्यस्थानी, स्थूला तुनी काढून. दृष्टी पुढती दिसते ज्योती, तिला पाहते कोण, तेची पहावे मने स्वभावे, मन मागे सारोन. नाभी पासुनी उठे ध्वनी, तो अंतरात लक्षून, प्राणापान द्वारा गगनी टाकावा जिरवून. नभासी म्हणती सर्व व्यापी, तया व्यापिते कोण, अहम स्फुरण जे नित्य अंतरी, पहातेची शोधोन. जिथे पहाते तन्मय होते, पहाणे ही खुंटोन, तत्पद चिंतन करी प्रतीक्षण ठेवूनी अनुसंधान. स्फुरले तेते लिहिले येथे करुणी सद्गुरु स्मरण, जे अधिक उणे ते थोरपणे तुआ करावे सहन. असं त्यांनी पत्रात लिहिलेलं आहे. याचा अर्थ कोणीतरी गुरुबंधू त्यांचे आहेत, थोड जर उणाधिक काही लिहिलं असेल तर तू थोर आहेस, थोरपणाने तू मी लिहिलेलं सहन करावंस असं स्वामीजी म्हणत आहेत. 1963 रोजी त्यांनी लिहिलेलं हे 28 फेब्रुवारी 1963 रोजी त्यांनी लिहिलेलं हे पत्र आहे. हे जवळपास किती 52 वर्ष या पत्राला झालेली आहेत. आपण सुरुवातीला दिसते तेथे नाश पावते, जे जे दृश्य म्हणून आहे ते नाशिवंत आहे या संबंधी चिंतन करणार आहोत. ही स्वरूपानंदांची जी पत्र आहेत किंवा त्यांची साधना करण्याची पद्धत आहे, त्याचा विचार मी आधी समजावून सांगतो आहे. ध्यानाला बसत असताना संसारावर मोठा विश्वास आपला मनात असतो आणि आपण ध्यानाला बसतो. आपला आपल्या देहावर विश्वास असतो, आपण आहोत आणि आपण कित्येक वर्ष आहोत असा विश्वास असतो आणि आपण ध्यानाला बसत असतो. आपली संपत्ती इत्यादी वगैरे या सगळ्याचं आपल्याला अप्रत्यक्ष भान असतं, कोणाकोणाला अगदी प्रत्यक्षच असतं, पण अप्रत्यक्ष तरी मनात आपण सगळं वागवत असतो आणि आपण साधनेला बसत असतो. आपली साधना नीट होत नाही कारण आपण देहबुद्धी धरूनच साधनेला बसलेले असतो. शिवाय आपल्या जवळ जे जे म्हणून असतं त्या सगळ्याचा आपल्या पाशी एक अभिमान असतो. हे दृश्य विश्व आपल्या सकट आपल्या अवतीभोवती असणारं असंच टिकून राहणार आहे अशी आपली अगदी खात्री असते. तरीही आपल्याला परमात्म्याशी एकरूपता हवी असते जी होणार नसते. जे होणं कठीण असतं शक्य नसतं. म्हणून सुरुवातीला यद दृष्टम तन नष्टम अशी जी श्रुती सांगते जे जे दिसतं ते सगळं नाशिवंत आहे. आपल्या देहासकट विश्व आपला संसार हे सगळं जाणार आहे याच्यातलं काही टिकणार नाही असं म्हणून त्याच्यावरची आसक्ती आणि अभिमान हा सोडल्याशिवाय देहबुद्धीपासून दूर होणं आणि आत्मबुद्धीला जाऊन प्राप्त होणं हे शक्य नाही. स्वरूपानंद ते सांगतात जे जे दिसतं ते सर्व नाशिवंत आहे याचं आपण चिंतन करणार आहोत. आणि दृश्याचा अभिमान आहे तो अभिमान आपण टाकून देण्यासंबंधी देखील निश्चय करणार आहोत. चिंतन करत निश्चय करणार आहोत हा खराखुरा निश्चय पाहिजे. असा निश्चय झाल्यानंतर नाभीस्थानापासून जर लक्षपूर्वक पाहिलं खोल श्वास घेत तर एक ध्वनी सहज ध्वनी उठत असतो. नाभीपासूनी उठे ध्वनी तो अंतरात लक्षून नाभीपासून गगनापर्यंत जो सहज ध्वनी खेळत असतो त्या ध्वनीवर लक्ष ठेवायचं आहे. तो सोहम ध्वनी तो मी आहे परमात्मा मी आहे अशा प्रकारे आपल्याला प्रेरणा देत असतो प्रचोदना देत असतो. आपल्या भावनेमुळे आपल्याला तो तशी प्रचोदना देतो. त्यामुळे तो परमात्माच मी आहे अशा भावनेसहित नाभीस्थानापासून ते गगनापर्यंत जाणारा ध्वनी हा आत लक्ष ठेवून आपण त्याच्याकडे पाहायचं आहे. नाभीपासूनी उठे ध्वनी तो अंतरात लक्षून प्राणापान द्वारा गगनी टाकावा जिरवून हा जो ध्वनी आहे तो ध्वनी प्राण आणि अपान आपण घेत असलेला श्वास आणि सोडत असलेला श्वास याच्याद्वारा आपल्याला समजतो किंवा लक्षात येतो. या श्वासाच्या प्रक्रियेमध्येच हा ध्वनी निर्माण होतो. श्वास घेताना निर्माण होणारा ध्वनी गगनामध्ये जिरवून टाकावा असं ते सांगतात. सो असा ध्वनी निर्माण होईल तो गगनाच्या ठिकाणी जिरवून टाकावा. ध्वनी जसा गगनाच्या ठिकाणी लय पावतो त्याप्रमाणे त्याच्या पाठोपाठ जाणारं चित्त किंवा मन देखील त्या ठिकाणी लय पावत. आपल्याला आठवत असेल जैसा घंटा नाद लयस्तू घंटेसीची होय असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. आठव्या अध्यायात ती प्रवचन आपण ऐकलेली आहेत. अशा रीतीने त्या ध्वनीचा लोप आणि त्याच्या पाठोपाठ प्राणांचा आणि मनाचा लोप असं करत राहावं असं स्वरूपानंद सांगतात. एवढं केल्यानंतर मग मन लावी भ्रू मध्यस्थानी स्थूला तुम्ही काढून. काही काळ असं केल्यानंतर आपलं मन भ्रू मध्यस्थानी लावावं इथं आहे इथं ठेवून द्यावं. स सगळ्या स्थूल पदार्थांमधून काढावं. आपलं मन वेगवेगळ्या ठिकाणी असतं. डोळ्याच्या ठिकाणी असतं, कानाच्या ठिकाणी असतं, जिभेच्या ठिकाणी असतं, भूक लागली तर पोटाच्या ठिकाणी असतं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आपलं मन विविध इंद्रियांच्या ठिकाणी असतं. ही सगळी इंद्रिय स्थूल आहेत. त्यांच्यामधून युक्तीने मन बाहेर काढायचं जर असेल तर ते श्वासावर धरावं लागतं, प्राणांवर धरावं लागतं. आणि जसा प्राण आपण गगनामध्ये जिरवतो तसं मन देखील गगनाच्या ठिकाणी जिरायला किंवा त्याचं लय व्हायला सुरुवात होते. काही काळ असं केल्यानंतर वारंवार मनाचा लय गगनामध्ये झालेला अनुभवलेला आहे असं मन जे विषयांपासून काढून घेतलेलं आहे, त्या त्या इंद्रियांपासून काढून घेतलेलं आहे आणि गगनाची सफर ज्याला घडवलेली आहे असं मन इथं आहे भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी, अशी भावना करून मन या ठिकाणी पक्क ठेवून द्यायचं आहे. आता मनाला विषयाच्या ठिकाणी जाण्याची परवानगी नाही. आता तिथं ते ठाणबद्ध करून ठेवलं, त्या ठिकाणी मनाची स्थापना केली भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी. पुढे ते असं म्हणतात की दृष्टी पुढे ती दिसते ज्योती. त्यावेळेला काय होतं, मन इथं आहे आणि दृष्टी या मनाच्या माग आहे. मनाला पाहणारी दृष्टी म्हणजे आपण, जाणीवेनी आपण या मनाकडे पाहायचं आहे. दृष्टी म्हणजे ही स्थूल दृष्टी नाही, या दृष्टीपुढे मन दिसायला सुरुवात होते, विचार दिसायला सुरुवात होतात. या दृष्टीपुढे चित्त लक्षात येतं, चित्तवृत्ती लक्षात येतात. प्रत्येकाला ध्यानामध्ये ज्योती दर्शन होत नाही. ज्योती दर्शन त्यावेळेला झालेलं ज्योती दर्शन हा देखील आत्मविचारच असतो, पण ती फार पुढची गोष्ट झाली. चित्ताचं होणारं दर्शन, मनाचं होणारं दर्शन, म्हणजे विचारांचं होणारं जे दर्शन आहे ते दर्शन मात्र प्रत्येकाला होतं. दृष्टीच्या समोर भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी जे मन ठेवलेलं आहे ठाणबद्ध करून, त्या मनामध्ये ज्या वृत्ती उठत असतात, कोणत्या वृत्ती होत उठतात त्याच्याऐवजी त्याला पाहणारा कोण आहे याचं भान ठेवावं असं ते म्हणतात. दृष्टी पुढे ती दिसते ज्योती. विचार कोणता उठतो आहे, साधकाची गडबड अशी होते की जो विचार उठतो त्याच्या पाठोपाठ द्रष्टा त्या विचारात समरस होतो आणि फिरायला सुरुवात करतो. त्याच्याऐवजी त्या ठिकाणी हे भान ठेवावं की दृष्टी पुढे जो विचार उठतो आहे, कोणताही विचार असो त्याला पाहणारा कोण आहे हे लक्षात घ्यावं. जर हे जमायला लागलं तर विचाराकडे साक्षीत्वानी पाहणं, अलिप्तपणाने पाहणं, द्रष्टुत्वानी पाहणं असं पाहायला सुरुवात साधक करतो. म्हणून विचार किंवा वृत्ती दृष्टीपुढे निर्माण होईल त्या विचाराला किंवा वृत्तीला साक्षीत्वानी किंवा वेगळेपणाने पाहावं, पहिली गोष्ट. आणि साक्षीत्व राखणारी जी जाणीव आहे, मला साक्षीत्व राखायचं आहे हे देखील माझी जाणीव पकडून ठेवते, हा भाव, हा विचार, आणि मी साक्षीत्वानी पाहतो. जी दृष्टी आहे ती दृष्टी मी आहे विचाराकडे पाहणारी, त्या दृष्टीवर मी साक्षीत्व घेतलेलं आहे. म्हणून साक्षीत्व राखणारी जी जाणीव आहे माझ्या ठिकाणी असणारी, ती जाणीव देखील साक्षीत्व राखणारं मन देखील बाजूला सारून समजतंय का मी काय म्हणतोय ते. त्या शुद्ध जाणीवेच्या ठिकाणी राहावं. दृष्टी पुढे ती दिसते ज्योती, विचार दृष्टी पुढे जे दिसतात, आपण आत आहोत दृष्टी असणारे चिदाकाशामध्ये, भ्रूमध्याच्या ठिकाणी मन आहे, त्या ठिकाणी विचार उठतात, त्या दृष्टीने साक्षी दृष्टी स्वीकारलेली आहे. साक्षीत्वानी ती दृष्टी विचारांकडे पाहते आहे. विचाराच्या ऐवजी विचार कोणाच्या ठिकाणी उठतात ते पाहावं, विचार कुठे उठले ते पाहावं, आणि ते पाहत असताना तेची पाहावे मने स्वभावे मन मागे सारून. हा साक्षी विचार देखील नंतर मागे सारावा, बाजूला सारावा, आणि मूळ दृष्टी जी आहे त्या दृष्टीच्या ठिकाणी राहावं. त्यानंतर ते असं म्हणतात की त्या ठिकाणी काय काय घडतं, त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी विचाराकडं विचार उठला, विचाराकडं पाहणारी जी दृष्टी आहे साक्षी दृष्टी, तिला विचार नाहीसा झाल्याचं समजतं. विचाराकडं वेगळेपणाने पाहू गेल्यावर विचाराची शहामत नसते तो संपून जातो. अशा वेळेला जे शून्य किंवा विचाररहित स्थिती निर्माण होते त्याला नभ किंवा गगन किंवा शून्य असं म्हटलेलं आहे. म्हणून या स्थितीमध्ये प्रथम शून्य दर्शन होतं आणि सर्वत्र शून्य किंवा गगन किंवा काहीच नाही याची प्रचिती येते. सर्व व्यापी गगन केवळ तिथं शिल्लक राहत. नभासी म्हणती सर्व व्यापी. आणि मग असं लक्षात घ्यावं की या नभाला देखील जाणणारा कोण आहे, तया व्यापी ते कोण, असं लक्षात येतं की या शून्य स्थितीला अहम स्फुरण व्यापून राहत. हे शून्य आहे हे देखील समजलं शुद्ध अहंतेमुळं, शुद्ध मीमुळं. अहम स्फुरण जे नित्य अंतरी, त्यामुळे हे घडलं. पहातेची शोध होणं त्या अहम स्फुरणाचा त्या ठिकाणी पत्ता लागतो. शुद्ध स्वरूपात असणाऱ्या मीचा, ज्याला प्युअर सेल्फ असं म्हणतात, जो परमात्माच आहे खरा. पुढे ते असं म्हणतात जिथे पाहते तन्मय होते. आता त्या ठिकाणी पाहणारा एकरूपच होतो, कारण तो मुळात तेच असतो. जिथे पाहते तन्मय होते, पाहणेही खुंटवणं आणि पाहण्याची प्रक्रिया पूर्णपणाने थांबते आणि पाहायला जाणाराच त्या अहमस्फुरणाशी तद्रूप होऊन राहतो. तत्पद चिंतन करी प्रतीक्षण. आणि मग त्या ती स्थिती प्रतीक्षण सांभाळून ठेव. पाहण्याची भूमिका देखील खुंटून जाते आणि जो पाहणारा असतो तो शुद्ध जाणीव स्वरूपात शिल्लक राहतो. त्याला आपण परमात्मा सच्चिदानंद असा बोध निर्माण होतो आणि प्रतीक्षण हा बोध टिकून ठेवणं हे त्या ठिकाणी तू कर असं स्वरूपानंद म्हणतात. तत्पद चिंतन प्रती करी प्रतीक्षण. प्रतीक्षण म्हणजे आत्ताचा हा क्षण. आता त्याच्यानंतर याच्या पुढचा जो प्रतीक्षण हा क्षण गेल्यानंतरचा जो क्षण आहे तेव्हाही तसाच तो बोध टिकून ठेव. अशा रीतीने ज्या क्षणाला बोध टिकून आहे त्याच्या प्रती येणारा पुढचा क्षण देखील तसाच राहा आणि त्याच्या प्रती येणारा त्याच्या पुढचा क्षण देखील तसाच राहा असा कायम तसाच राहा. तत्पद चिंतन करी प्रतीक्षण ठेवूनी अनुसंधान याला अनुसंधान असं म्हणतात. म्हणजे एकदा ते समजणं याला संधान असं म्हणतात. द्रष्ट्याच आत्मस्वरूपाशी संधान झालं आणि ते परत परत व्हायला लागलं की त्याला अनुसंधान असं म्हणतात. असं अनुसंधान त्या आत्मस्वरूपाशी कायम तो टिकून धर ही ध्यानामधली अतिशय क्रिटिकल अशी गोष्ट आहे. ही त्या ठिकाणी अशी टिकून ठेवावी लागते नाहीतर ती सुटते. आणि मग सर्वात शेवटी म्हणतात की स्फुरले ते लिहिले येथे करुणी सद्गुरु स्मरण जे अधिक उणे ते थोरपणे तुवा करावे सहन. उण याच्यात काही नाहीच आहे, अधिक भरपूर आहे की ज्याच्यात आपली शक्ती जरा कमी पडते आणि स्वरूपानंद फार पुढचं सांगतात ते जरा तू सहन कर असं त्यांना म्हणायचंय. पण उणे योगीच त्यांनी म्हटलंय. साधक इथपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणजे प्रत्येक साधक पोहोचलेला नसतो म्हणून त्याला जरा ते अधिक वाटेल, अवघड वाटेल, पण तू जरा ते सहन कर असं ते म्हणतात. कारण ही साधन आहे. तुम्ही काय म्हणताय ते मला समजत नाहीये. तुला समजत नाही म्हणून तर तू माझं ऐकतोयस. तू समजून घ्यायचं तुझं काम आहे. तू आता ते जरा सहन कर आणि समजून घेण्याच्या प्रक्रियेला लाग असं खरं म्हणजे त्यांना सांगायचंय. पण किती सौम्य शब्दात ते सांगतायत. अशा प्रकारची ही साधन आहे, अंतरंग साधन आहे, अतिशय खोल नेणारी अशी साधन आहे. आपल्या सगळ्यांना जमेल अर्थात. आपण सर्वजण शांत डोळे मिटून बसलेले आहोत. अगदी शांत शांत असे व्हा. एक दीर्घ श्वास प्रथम जोरात सोडून द्या. आणि आता सहज श्वास आत येऊ दे, बाहेर पडू दे शांतपणे. विचार नको. श्वास संथ शांत सहज आणि तुम्ही शांत शांत होऊन जा. आणि क्रमाने चिंतन करा. सगळं जाणार आहे, गेलेलंही पहा जरा. देह जाणार आहे, पण नुसत्या या विचारापाशी थांबू नका. त्याचा जरा मृत्यूच पहा. मृत्यूनंतर काय काही नाही गेला असं म्हटलं. आपल्या मृत्यूनंतर कोण कसा शोक करत बसेल अशा भावनेच्या आंदोलनात सापडू नका. जिथं आपला देह त्याचा मृत्यू आपण पाहिला आता दिसणार सगळं नाश होत याचही चिंतन करा. कुठली तरी वादळ आठवा, भूकंप आठवा, नैसर्गिक प्रकोप होऊ शकतो. नैसर्गिक अनैसर्गिक मृत्यू घडू शकतात. जसा आपला पाहिला तसा जरा आपल्या पतीचा, पत्नीचा, मुलांचा पहा. ही वस्तुस्थिती आहे. आई वडिलांचा नको असलेला विचार म्हणजे नातवांचा, मन वैराग्यशील होण्यासाठी ते उपयोगी आहे. संपत्तीचा नाश, दोन मिनिटं देतो अजून. सर्व नाशिवंत आहे असा विवेक केल्यामुळं, आलेल्या वैराग्यामुळं अर्थातच आता इथून पुढचं चिंतन म्हणजे देहाचा, गुणांचा, बुद्धीचा, रूपाचा अभिमान सोडणं. कर्तृत्वाचा, मुलांचा, कुटुंबाचा, घरादाराचा, संपत्तीचा अभिमान सोडणं नाशिवंत आहे. खराखुरा नाश पहा, अभिमान सोडा. अजून दोन मिनिटं. देहाचा संसाराचा अभिमान सोडला, त्याचा नाशी पाहिला, हे जनी पाहिलं तो अविनाश जाणीव स्वरूप मात्र उरला, देहाचा नाश झाला पण देहाचा नाश ज्या जाणीवेने पाहिला ती उरली, ती तुमच्यापाशी आहे। आता केवळ जाणीव आहे तुमच्यापाशी, देह नाही, असा विवेक तुम्ही केला। ही जाणीव अविनाशी आहे, नित्य आहे, शाश्वत आहे। शांत स्वरूप, आनंद स्वरूप आहे। त्या जाणीवेला तो परमात्माच मी असं भान आहे। विवेकाने देहाच्या नाशासकट नाशानंतर उरलेल्या जाणीवेला आपण परमात्मा असं भान आहे। आपण अविनाशी चैतन्य रूप आनंद रूप असं भान आहे। या सोहम भावामध्ये थोडा वेळ थांबा, एक मिनिट भर। आता तुम्ही सोहम भावामध्ये आहात, देहाचा विवेकाने नाश पाहिला, देहाची जाणीव आहे पण सोहम भावाने तुम्ही आहात। अर्धा मिनिट सोहम भावासकट देहाची जाणीव जशी आहे असं तुम्ही अनुभवता, तसं सोहम भावासकट प्राणापान क्रिया चाललेली आहे याचाही अनुभव घ्या। बाहेरून हवा आत घेत आहात श्वासाद्वारा, उच्छ्वासाद्वारा सोडता आहात। सोहम जाणीव आहे। श्वास घेताना हृदयापासून चिदाकाशापर्यंत सो असा भाव धरा. श्वास सोडताना चिदाकाशापासून हृदयापर्यंत हम असा भाव धरा. छोटा श्वास आहे. भाव धरा. शब्द घोकला नाही तरी चालेल. परमात्मा मी हे लक्षात ठेवा आणि हा श्वास पहा. आता या सोहम भावामध्ये राहून हृदयापासून चिदाकाशापर्यंत श्वास चाललेला आहे तेव्हा मनातल्या मनात सो देखील उच्चारा. किंचित थांबा. श्वास सोडताना हम उच्चारा मात्र सोहम भावासकट पाहिजे. अंतर पवनाकडे लक्ष द्या. तो तुम्हाला तुमच्या घशापासून किंवा कंठापासून ते चिदाकाशापर्यंत भासेल. हृदयापर्यंत कल्पना करावी लागते असं तुमच्या लक्षात येईल. आता ही कल्पना थोडी लांबवा आणि नाभी स्थानापासून चिदाकाशापर्यंत श्वास चाललेला आहे अशी भावना करा. श्वास थोडा दीर्घ होईल. श्वास घेतल्यानंतर किंचित थांबा आणि मग सोडा. तो जाणवेल तुम्हाला घशापासून चिदाकाशापर्यंत. पण भावना नाभी स्थानापासून करा. तो दीर्घ होईल. या अंतर पवनाचा सूक्ष्म नाद तुम्हाला कंठापासून ते चिदाकाशापर्यंत ऐकू यायला सुरुवात होईल. लक्ष द्यायचं आहे मात्र नाभी स्थानापासून येतोय असं. गगनापर्यंत थांबायचं. गगनापासून ते नाभीस्थानापर्यंत परत श्वास घ्यायचा. नाभीपासून उठे ध्वनी तो अंतरात लक्षून. प्राणापान द्वारा थोडा वेळ थांबायचा आहे. श्वास घेतल्यानंतर सोडायच्या आधी त्यावेळेला तो ध्वनी अंतरात गगनात जिरतो आहे. ध्वनीचा पाठोपाठ मन देखील नाहीस होत आहे. आता थांबण्याचा काळ थोडासा वाढवा, तो ध्वनी संपूर्ण जिरतोय हे पहा. आता एक श्वास फक्त घ्यायचा आहे, प्रकृती मध्यापाशी तो जिरवायचा आहे. श्वास, ध्वनी, मन थांबवायचं आहे आणि नंतर सोडण्याकडे विशेष लक्ष देऊ नका, धरून ठेवा आणि त्याला आपोआप सुटायचा तेव्हा सुटू दे. आता रोधही नका, श्वासावरचं लक्ष काढून घ्या. भ्रुकुटी मध्यापाशी मन ठेवा. आणि या मनाला पाहणारा पाहणारी दृष्टी या भ्रुकुटी मध्याच्या मागे आहे, गगनाच्या पोकळीत, अशी भावना करा. आता बाकी सगळ्या शरीराचं विस्मरण पडू दे. आता दृष्टी आहे आणि मन आहे. मन भ्रुकुटी मध्यापाशी आहे आणि दृष्टी त्या मनाच्या माग आहे, मनाला पाहणारी दृष्टी म्हणजे तुम्हीच. मनात जसे विचार उठत नाही तसे श्वास देखील ऊर्ध्वगामी होऊन थांबतात आणि निर्विचार स्थितीला सहकार्य करतात. श्वास सोडण्याची प्रक्रिया आपणहून घडत नाही, तो हळूहळू सुटतो, पण वारंवार ऊर्ध्वगामी होऊन श्वासही थांबतो. मन आहे भ्रुकुटी मध्यापाशी, तिला पाहणारी दृष्टी आहे, ती दृष्टी धारण केलीये तुम्ही, तुम्ही आहात. मनालाही बाजूला सारा आणि दृष्टीलाही बाजूला सारा, तरी तुम्ही उराल. सुरुवातीला मनरहित चिदाकाश केवळ उरेल, मनरहित चिदाकाश पाहणाऱ्या दृष्टीला जेव्हा बाजूला साराल तेव्हा केवळ तुम्ही उराल. अविनाशी अव्यक्त शुद्ध जाणीव स्वरूप एकमेव अद्वितीय सुख शांति तृप्ति आनंद अविनाश या क्षणाला चैतन्य आनंद शांत प्रतीक्षण आताच्या क्षणाला देखील तसंच या स्थितीशी तुमचं जीवात्म्याचं संधान झालेलं आहे. आता हेच संधान कायम म्हणजे अनुसंधान. क्षण म्हणजे हा क्षण आहे तसाच पुढचा क्षण तसाच त्याच्या पुढचा क्षण. संधान जे बांधलेलं आहे ते पुढच्या क्षणातही त्याच्याही पुढच्या क्षणात कायम. तिथे पाहते तन्मय होते, पाहणे ही खुंटवण, पाहणाराच पाहणं बाजूला सारून तत्वाशी समरस होऊन जातो। तत्पद चिंतन करी प्रतीक्षण, ठेवूनी अनुसंधान, इथपर्यंत आपण अभ्यास केला। हरी हरी हरी। आपले हात एकमेकांवर खेच घासत, गालाला डोळ्याला स्पर्श करत, डोळे उघडायला हरकत नाही। स्फुरले तेथे लिहिले येथे करुणी सद्गुरु स्मरण, असं ते म्हणतात। हे सगळं स्फुरलं असं ते म्हणतात। ही माझी स्वतःची कमाई नाही, मला हे स्फुरलं। सद्गुरूंच स्मरण करून मी ते लिहिलं। ध्यान हे अवघड नाहीये, आपण बेसावध मनाने आणि संसार सगळा मनामध्ये बसून मग ध्यान करतो, ते अवघड होऊन जात। म्हणून पूर्वसुरींनी सांगून ठेवलेलं आहे, आपण फक्त तिकडे लक्ष देण्याची गरज आहे बस। अशा प्रकारे अंतरंग साधना जर आपली होत राहील तर याच जन्मामध्ये, जन्म देखील फार मोठी गोष्ट आहे पण हेच रोज केल्यामुळे मग पक्क होऊन जात। या क्षणाला जसे आपण मुक्त ही भावना अनुभवली तसं रोज केल्यामुळे नित्य मुक्त अशी भावना आपण अनुभवतो। हरिओम तत्सत। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।